नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमगा प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वच्छ भारत मिशन, वेस्ट टू वेल्थ आनी वखदी वनस्पती विशीं दिली म्हायती। आयज संवसारीक हृदय रोग दीस। राज्यातल्या दर्यादेगांची धूप जावपी कारणां आनी उपाय सोदपाक डच संशोधक येतले गोंयांत। मेगा म्युटेशन शिबीर हे दक्षिण गोंयांत घेतिल्ल्या शिबिरांत काडली 100 परस चड प्रकरणां निकालात। आयच्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की स्वच्छ भारत मिशनाच्या यशाक लागून वेस्ट टू वेल्थ हो मंत्र लोकांमदी लोकप्रिय झाला आणि लोकांनी रेड्यूज, रियूज आणि रिसायकल या विषयाचेर उलोवपाक सुरुवात केल्या। हे संबंधी प्रधानमंत्र्यांनी मन की बात कार्यावळीत 74 वर्षांच्या पिरायेचे सुब्रमण्यम हांचो उल्लेख केला, जे खुर्च्यो दुरुस्त करून परत वापरण्या योग्य करतात। या व्यक्तीन 23,000 परस चड खुर्च्यो दुरुस्त करून त्यो परत वापरण्या योग्य केल्यात। लोक ताका रिड्यूज, रियूज आणि रिसायकल म्हणजे RRR असं चॅम्पियन म्हणतात, असे मोदी हांणी सांगले। सुब्रमण्यम हांचे खाशेले यत्न कझिकोड सिव्हिल स्टेशन, PWD आणि LIC कार्यालयांनी पळोवपाक मेळटा, असे मोदी हांणी सांगले। मन की बात हातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हजो उल्लेख केल्ल्यान म्हाका खोस जाता। हांव पोरणी खुर्ची दुरुस्त करतां। पिरायेच्या 16 वर्सांसावन कामाक सुरुवात केल्या। आतां हांव 74 वर्सांचो आसा। घराघरा वचून खुर्ची दुरुस्त करतां। आयज हांव खूप खुशी जाला, असे सुब्रमण्यम हांणी मत उक्तायले। आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या म्हयन्याळ्या मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडे संपर्क साधलो। या कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पारंपारीक जडीबुटी आणि वखदांचो उल्लेख केला। पारंपारीक नैसर्गिक वखदां हे गोयचे दायज जावन आसा। गोयकारांनी आता परतून जडीबुटी तशेंच पारंपारीक वखदांचो वापर करपाक जाय, असो उलो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मारलो। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि हेर कार्यकर्त्यांनी हरवळ्या प्रधानमंत्र्यांच्या मन की बात कार्यावळीचो लाव घेतलो। हाचे उपरांत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ही प्रतिक्रिया उक्तायली। गोयच्या रानावनांनी व्हडा प्रमाणात जडीबुटी तशेंच नैसर्गिक वखदां आसात। सैमीक उपचार पद्दतीचो अवलंब भलायकी खातीर पूरक थारतलो, अशें तांणी म्हळें। मन की बात कार्यावळीक 10 वर्सां पुराय जाल्या। ह्या कार्यावळीतल्यान प्रधानमंत्र्याच्या जनतेकडले संबंद घटमूट जाल्यात। आतां नवरात्री आनी दिवाळी लागीं पावता। गोयकारांनी परतून एक फावट व्होकल फॉर लोकल जावन आप मजत गटांक तेंको दिवपाची गरज आसा। आमच्या सगळ्यांच्या तेक्यान नवरात्री आणि दिवाळीकडेन बायलां आप मजत गटांक घटमूट करपाक जाय, असे आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री सावंत हांणी केले। आकाशवाणीचेर मन की बात भाषणात प्रसार भारती, आकाशवाणी आणि दूरदर्शनाची तोखणाय केल्या खातीर प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे उपकार मानल्यात। एका सोशल मीडिया पोस्टात सहगल हांणी सांगले की प्रधानमंत्र्यांची ही तोखणाय प्रसार भारती, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ आणि त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यां खातीर एक प्रेरणा आणि उर्बा आसा। राष्ट्रनिर्मितीचो संकल्प लोकांपर्यंत पावपाक मोदीकडेन जोडिल्ले आशिल्ल्यांचो तांकां अभिमान आसा। प्रधानमंत्र्यांच्या संदेशाक लागून पुराय प्रसार भारती परिवारात नवीन उर्जा आणि नवी चेतना निर्माण झाली, असे प्रसार भारतीच्या अध्यक्षान मुखार म्हळें। कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांच्या हस्तुकी पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाक सुरू झालो। तरंगिणी प्रतिष्ठान, कला संस्कृती संचालनालय आणि कला अकादमी हांच्या जोड पालवान कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरात हो महोत्सव काल आणि आज जाता। तरंगिणी प्रतिष्ठानाचे विश्वस्त शौनक अभिषेकी, पंडित जितेंद्र अभिषेकी हांचे ज्येष्ठ शिष्य पंडित राजा काळी आणि विनोद पालेकार आणि प्रायोजक PNG एक्स्क्लुझिव्हचे सचिन तांबे ह्या वेळार हजर आशिले। आयजाचे 9:30 वरांचेर हो संगीत महोत्सव सोपतलो। आयज जागतिक हृदय रोग दीस। 29 सप्टेंबर हो दीस हृदयविकाराच्या दुयेंस आडावपाक आणि त्याच्या येसाविशी जागृताय करपाचो हेत धरून करतात। 1999 वर्सा वर्ल्ड हार्ट फेडरेशन म्हळ्यार WHF संवसारीक भलायकी संघटना म्हळ्यार WHO वांगडा जागतिक हृदय दिसाची स्थापना करपाची घोषणा केली। ह्या वर्सुकी कार्यावळीची कल्पना 1997 ते 1999 वर्सा WHF अध्यक्ष अँटोनी बेस डिलुना हांणी मांडिली। संवसारीक पांवड्यार हृदयविकाराक लागून मरण येवपी सगळ्यात चड प्रमाणात दिसून येतात। 2010 सुरुवातीक संवसारभर सुमार 17 दशलक्ष लोकांक हृदयविकाराची दुयेंसां आणि रक्तवाहिन्या संबंधी दुयेंसाक लागून मरण आयले। हातूंतले चडशे लोक कोरोनरी काळजाच्या दुयेंसाक लागून वा स्ट्रोकाक लागून मेले। हृदयविकाराची मुखेल कारणां म्हळ्यार खराब आहार, व्यायामाचो उणाव आणि धुम्रपान, पूण हे बदलना योग्य घटक मानतात। पहिल्या संवसारीक हृदय दिसासावन WHF जी बिगर सरकारी संस्था आसा ह्या वर्सुकी कार्यावळीक प्रायोजकत्व करप, माहिती एकठांय करप आनी वितरीत करप आनी दिसाचो विशय जाहीर करपाचे काम चालूच दवरला। लोकांक गुतोवपा खातीर तयार केल्ली शिक्षणीक कार्यावळ हो संवसारीक काळजाच्या दिसाचो एक मुखेल भाग। हृदयविकार आणि तो आडावपाविशी माहिती भौशीक उलोवपां, पॉडकास्ट, पोस्टर आणि पत्रकार उरी दितात। तशेंच ह्या दिसा संदर्भात धावप, भोवप, मैफिली, निधी एकठांय करप आनी खेळा कार्यावळी तशेंच फुकट भलायकी तपासणी आनी भौशीक भलायकी आनी एकंदर भलायकी जागृतायेचेर सकारात्मक परिणाम करपी हेर कार्यावळी आयोजित करतात। तेव्हा संसारिक हृदय दिसा वा ताच्या आधी आंतरराष्ट्रीय हृदयविकार संशोधन संस्था आणि वैद्यकीय संघटनांच्या शास्त्रीय बसका आणि मेळावळ घडून हाडतात. दरवर्षा 90 परस्पर देश या उत्सवात वाटो घेतात आणि आंतरराष्ट्रीय यत्नाच्या परिणामातल्यान संसारिक हृदय दीस हृदयविकाराच्या भलायकीविषयी माहिती पातळपाची एक प्रभावी पद्धत ठरल्या. आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळा ऐकतात. गोयात एमपीटी हांगा 1-4 ऑक्टोबर मजगती इबाडलेले वोट आणि चेहऱ्यावेल्या हेर विकृती आशिल्ल्या दुयेंती खातीर मुफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केला. हे शिबीर हैदराबादच्या जीएसआर इन्स्टिट्यूट ऑफ क्रेनियोमॅक्सिलो फेशियल आणि फेशियल प्लास्टिक सर्जरी आणि इटलीच्या स्मायल हाऊस हांच्या जोड पालवान आयोजित केला. या शिबिराक आतामेरेन 40-50 दुयेंतींनी नोंदणी केल्या. राज्यातल्या दर्यादेगांची धूप जावपाची कारणां सोदप आणि ताचेर उपाय काढपाक डच संशोधक गोयात येतलेत. गोय सरकार आणि डेल्टा रस ह्या नेदरलँडाच्या कंपनीकडून कबलात करपाक केंद्र सरकारान मान्यताय दिल्या. सरकार हाका लागून 32 लाख रुपया खर्च करतलो. दर्यादेगांची जाल्ली धूप हे उदकाच्या प्रवाहात जाल्ले बदल वादळ वारे व हेर कसली कारणां आसात हाचो शास्त्रीय अभ्यास करतले. केंद्र सरकारान हाका मान्यताय दिल्या अशी माहिती राज्याचे पर्यावरण सचिव अरुण कुमार मिश्रा हांणी दिल्या. राज्य सरकारान हाच्या आधी केल्ल्या पळोवणेंत 2004 वर्सासावन 2016 म्हणसर दर्या वाठारांतल्या 16 हेक्टर जमनीची धूप जाल्ल्याचें दिसलां. ही पळोवणी अहमदाबादाच्या इस्रो केंद्रान केल्ली. सगळ्यात चड धूप कानोळीच्या दर्यादेगीची जाल्या अशें उपगिराचे चित्र दाखयता. आता हाजो अभ्यास करपाक डच संशोधक 3 दिसांच्या गोंय दौऱ्यार येतलेत. होमस्टेच्या माध्यमातल्यान बायला उद्योजकांचे सक्षमीकरण आमी करतात तशेंच पर्यटकांक आकर्षक आणि अस्सल गोय अणभवाक मेळचे म्हणून ग्रामीण पर्यटकांचे जतन आणि प्रचार करपाक वचनबद्ध आसा. हे शिवाय आंतरराष्ट्रीय पर्यटकां खातीर तयार केल्ल्या नवीन पॅकेजा सयत वेलनेस पर्यटन सुरू केलां. हाका लागून ह्या वाडट्या क्षेत्रात आमी दिता त्या सेवेचो विस्तार चड करपी पर्यटनाचे खरे राजूत पर्यटक भागधारक आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. संसारीक पर्यटन दिसाच्या निमित्तान गोय सरकाराच्या पर्यटन विभागान आयोजित पर्यटन भागधारकांच्या आउटरीच कार्यावळीत ते उलयताले. हेर पर्यटन संचालक सुनील अंजिपाका आशिल्ले. पर्यटन वाठारातले उदका खेळ वॉटर पार्क वेलनेस पर्यटन रेस्टॉरंट संघटना आणि हेर भागधारक हे माहिती आणि अनुभव सांगपाक आणि गोयातल्या पर्यटन मार्गांची चर्चा करपाक हजर आशिल्ले. त्यांना त्यांच्या योगदानाचे कौतुक म्हणून यादस्तीक मंत्री खंवटे हांणी भेटयले. मडगावच्या जिल्हा प्रशासनाच्या मामलेदार कार्यालयात काल मेगा म्युटेशन शिबीर झाले. शिबिराक लोकांनी बरो प्रतिसाद दिलो. सकाळी 10 वरांचे शिबीर सुरू झाले ते सांजे 5 वरांचे सोपले. शेकड्यांनी आपल्या वकिलामार्फत 100 पेक्षा चढ प्रकरणां मार्गाक लायली. सकाळी 2 वरां भितर 45 प्रकरणां निकालात काढली तर दिसभरात सुमार 685 फायलींचे पुनरावलोकन केले. 94 प्रकरणां प्रमाणित केली तर 581 डुप्लिकेट फायली भायर आयल्यो. या मेगा म्युटेशन शिबिराक लोकांनी आणि वकिलांनी बरो प्रतिसाद दिलो. हे शिबीर दक्षिण गोवा वकील संघटनेच्या विनवणीवेळान घेतिले अशी माहिती मामलेदार प्रतापराव गांवकार हांणी दिली. 5 मामलेदारांनी कार्यालयात खुपशी प्रकरणां निकालात काढली. ही खूप बरी संकल्पना. ज्या प्रकरणात कसलो घोळ ना वा कौटुंबिक वाद ना ती प्रकरणां रोखडीच निकालात काढली देखून मामलेदार आणि कार्यालयाचे उपकार आठयता असे केळशीचे सरपंच डिक्सन व्हास हांणी म्हळे. गोवा मनीसबळ विकास महामंडळा वतीन 944 रिक्त पदांखातीर जाहिरात दिल्या. हातून 500 पदां सुरक्षा रक्षक आणि हेर पदांखातीर आसात. जीएचआरडीसीन चालक तशेंच मेसेंजराची 100 पदां ज्युनियर ऑफिस असिस्टंटाची 100 पदां इलेक्ट्रिशियन 10 दादर सुरक्षा रक्षक 350 बायला सुरक्षा रक्षक 150 दादर सुरक्षा पर्यवेक्षक 10 आणि बायला 5 हाऊसकीपिंग पर्यवेक्षक 4 तर अटेंडंट बायला आणि दादो दरेकी 100 पदां प्लंबर 5 आणि कॅज्युअल कर्मचारी 10 पदां आसपावतात. या पदांखातीर किमान शैक्षणिक पात्रता 8वी पास जाय. कोकणी सक्तीची आणि मराठी भास येवपाक जाय. या पदांखातीर 18 ऑक्टोबर मेरेन अर्ज पावपाक जाय आणि 15 वर्सां राबितो पुरावो आसपाक जाय असे मंडळान कळीत केला. दूरसंवाद क्षेत्रातल्या विवादांचे निराकरण करपाक यंत्रणा या विषयावेले गोयात दूरसंवाद विवाद तडजोड आणि अपिलीय न्यायाधिकरण TDSAT हांणी एका परिसंवादाचे आयोजन केले. सायबर गुन्ह्यांवात न्याय मिळवपाक प्रत्येक राज्यात न्याय निर्णय अधिकारी म्हणजे EU उपलब्ध असपाक जाय. सर्वसामान्य नागरिकांमध्ये अतिशय व्यापक जनजागृता करपी उपक्रम संबंधित हितधारकांनी हातात घेऊचे असे आवाहन परिसंवादात झाले. आणि आता खबरो सोपवचे पहिली परतून एक फावट काय मुख्य खबरो. मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वच्छ भारत मिशन वेस्ट टू वेल्थ आणि वखदी वनस्पती विषयी दिली माहिती. आज संसारिक हृदय रोग दीस. राज्यातल्या दर्यादेगांची धूप जावपी कारणां आणि उपाय सोदपाक डच संशोधक येतले गोयात. दक्षिण गोयात घेतिल्या मेगा म्युटेशन शिबिरांत काढली 100 परस चड प्रकरणां निकालात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.